विद्याव्रत संस्कार होण्यापूर्वी इयत्ता 5वी ते 7वीतील विद्यार्थ्यांसाठी वर्षांत दिन उपासना। आज वर्षांत दिन समारंभ आहे। विद्येची देवता जी सरस्वती, तिच्या चिंतनाने उपासनेला आरंभ करूया। कुंदाची फुले, पौर्णिमेचा चंद्र, बर्फाचे स्फटिक आणि मोत्यांची माळा जशी पांढरी शुभ्र आणि तेजस्वी असतात, तशी जिची कांती तेजस्वी आहे, जिने पांढरी शुभ्र वस्त्रे नेसली आहेत, जिच्या हातात उत्कृष्ट वीणादंड शोभून दिसत आहे, जी पांढऱ्या शुभ्र कमळाच्या आसनावर बसली आहे, जिला ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादी देवता नित्य वंदन करतात, ती बुद्धीचा मंदपणा दूर करणारी भगवती देवी सरस्वती माझे रक्षण करो। देवी सरस्वती ही बुद्धीची देवता आहे। आपले अज्ञान दूर करण्यासाठी आपण तिला प्रार्थना केली। अधिकाधिक ज्ञान मिळवणे हेच विद्यार्थ्यांचे ध्येय असते। आपण वर्षभर विविध गुरूंकडून वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान घेतले। शाळेचे नवीन वर्ष सुरू होईपर्यंत आपल्याला स्वतः प्रयत्न करतच आपले शिक्षण चालू ठेवायचे आहे. सुट्टीमध्ये आपण अनेक शिबिरांना जातो, छंद वर्गांना जातो, घरच्यांबरोबर फिरायला जातो, नातेवाईकांकडे जातो. या सगळ्या कार्यक्रमांमधून वर्षभर अभ्यास करून आलेला कंटाळा जातो. नवीन कामासाठी आपण उत्साह मिळवतो, पण केवळ खूप आणि वेगवेगळे कार्यक्रम केले म्हणजे उत्साह मिळतो असे नाही. समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितले आहे,
बहु हिंडता सौख्य होणार नाही,
बहु हिंडता सौख्य होणार नाही,
शिणावे परी नातुडे हित काही,
शिणावे परी नातुडे हित काही,
विचारे बरे अंतरा बोधविजे,
विचारे बरे अंतरा बोधविजे,
मना सज्जना राघवी वस्ति कीजे,
मना सज्जना राघवी वस्ति कीजे.
या श्लोकात म्हटल्याप्रमाणे राघवासारखे म्हणजे श्री रामचंद्रांप्रमाणे उत्तम व्यक्तिमत्व मिळवणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. त्यासाठी श्री रामचंद्रांसारखे उत्तम व्यक्तिमत्व ज्यामुळे मिळेल असेच कार्यक्रम आपण सुट्टीतही केले पाहिजे. भारंभार कार्यक्रम करून आपोआप व्यक्तिमत्व विकसन होते असे नाही. अशा कार्यक्रमांचाही शीण म्हणजेच कंटाळाच येऊ शकतो. त्यामुळे आपला मोकळा वेळ कसा वापरायचा हे विचारपूर्वक ठरवून त्याप्रमाणेच आपल्या मनाला वागायला शिकवले पाहिजे. आपला वेळ वापरण्यासंबंधीच समर्थ रामदासांनी पुढे म्हटले आहे,
मनाजे घडी राघवे वीण गेली,
मनाजे घडी राघवे वीण गेली,
जनी आपुले ती तुवा हानी केली,
जनी आपुली ते तुवा हानी केली,
रघुनायका वीण तो शीण आहे,
रघुनायका वीण तो शीण आहे,
जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे,
जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे.
ज्याचे लक्ष प्रत्येक घडीला म्हणजे पूर्ण वेळ आपले व्यक्तिमत्व रामचंद्रांच्या व्यक्तिमत्वासारखे घडवण्याकडे आहे तोच खरा दक्ष म्हणजे जबाबदार आहे. आणि ज्याला आपला वेळ कसा गेला हे नंतर सांगता येत नाही तो स्वतःचेच नुकसान करून घेत असतो. यासाठी आपण आपल्या रोजच्या दिनक्रमातच कसे वागावे हे फार पूर्वी ऋषींनी सांगून ठेवले आहे. त्यांच्या सूचनांचीच उजळणी आता आपण करूया.
सत्यम वद, सत्यम वदेम,
सत्या चरणाने वागा,
आम्ही सत्या चरणाने वागू.
धर्मम चर,
धर्मम चरेम,
धर्माचे आचरण करा,
आम्ही धर्माचे आचरण करू.
स्वाध्यायात्मा प्रमदः,
स्वाध्यायात्म प्रमादेम,
ज्ञानार्जन कधीही सोडू नका,
आम्ही ज्ञानार्जन कधीही सोडणार नाही.
मातृदेवो भव
आईला देव मानणारे व्हा
आईला देव मानणारे हो
पितृदेवो भव
वडिलांना देव मानणारे व्हा
वडिलांना देव मानणारे हो
आचार्य देव भव
आचार्य देवा भवेम
गुरुजनांना देव मानणारे व्हा
गुरुजनांना देव मानणारे हो
राष्ट्र देव भव
राष्ट्र
राष्ट्राला देव मानणारे व्हा
राष्ट्राला देव मानणारे हो
राष्ट्राला देव मानणारे व्हायचे म्हणजे सगळ्यांनी आपला वेळ सतत आपल्या देशामध्ये भरपूर धनधान्य निर्माण व्हावे आणि सर्वांना सुख समृद्धी मिळावी ह्यासाठीच्या कामामध्ये ज्ञानार्जनामध्ये आणि पराक्रमामध्ये घालवला पाहिजे आपला वेळ उत्तम रीतीने कसा वापरायचा हे एका प्रबोधन गीतात सांगितले आहे ते आता आपण म्हणूया मी एक एक ओळ सांगेन माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे
उन्नत आत्मा प्रसन्न मानस शरीर ही बलवान
उन्नत आत्मा प्रसन्न मानस शरीर ही बलवान
श्रवण
निर्भय
निर्णायक मन संतत नव निर्मय
मानवी आयुष्य 100 वर्षांचे असते अशी आपल्याकडची पूर्वीपासूनची कल्पना आहे. ही 100 वर्षे कशी जगावी ही आकांक्षा या पद्यात व्यक्त केली आहे. प्रसन्न मन आणि धडधाकट व व्यंगरहित शरीर यांसह 100 वर्षे हसत मुखाने जगण्यासाठी कसे जगावे यासाठी कसे वागले पाहिजे हे सांगितले आहे. त्यासाठी आपण योग्य आहार घेऊन नियमित व्यायाम करून तसेच निर्व्यसनी राहून आपला शारीरिक विकास केला पाहिजे आणि या शारीरिक विकासाबरोबरच आपल्या आजूबाजूच्या सर्वांशी स्नेहपूर्ण वर्तणूक असावी यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. अशा निर्मळ मनाच्या व्यक्तींकडूनच मोठे काम घडू शकते. अशा प्रकारे हसतमुख सगळ्यांशी मिळून मिसळून वागणाऱ्या या नवीन पिढीच्या प्रतिनिधींना जगभर कायमच सन्मान मिळतो. या प्रबोधन गीतातून आपण काय करायचे आणि काय करायचे नाही हे समजावून घेतले. त्यानुसार वागण्याचा संकल्प आता आपण गद्यामध्ये करूया. मी एकेक ओळ सांगेन, माझ्या पाठोपाठ सर्वांनी म्हणायचे आहे. राष्ट्रार्थ भव्य कृतिकाही पराक्रमाची,
राष्ट्रार्थ भव्य कृतिकाही पराक्रमाची,
ईर्षा निजांतरी धरुनी करावयाची,
ईर्षा निजांतरी धरुनी करावयाची.
खरोखर राष्ट्रहितार्थ,
खरोखर राष्ट्रहितार्थ,
जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी,
जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी,
अशी तीव्र तळमळ मनात धरून,
अशी तीव्र तळमळ मनात धरून
आम्ही एकत्र जमत आहोत,
आम्ही एकत्र जमत आहोत.
हे परमात्मन,
हे परमात्मन,
तू याचा साक्षी हो,
तू याचा साक्षी हो.
आमच्या दैनंदिन जीवनात,
आमच्या दैनंदिन जीवनात
आम्ही उत्तम अभ्यास करू,
आम्ही उत्तम अभ्यास करू,
उत्तम वाचन करू, उत्तम चिंतन करू,
उत्तम वाचन करू, उत्तम चिंतन करू,
खूप खेळ खेळू, शरीर सुदृढ करू, काटक करू,
खूप खेळ खेळू, शरीर सुदृढ करू, काटक करू,
बौद्धिक शारीरिक मानसिक आणि आत्मिक,
बौद्धिक शारीरिक मानसिक आणि आत्मिक,
सर्व प्रकारे आम्ही कार्यक्षम होऊ,
सर्व प्रकारे आम्ही कार्यक्षम होऊ.
आम्ही ज्या क्षेत्रात काम करू,
आम्ही ज्या क्षेत्रात काम करू
तेथे आम्ही मुळापासून सुधारणा करणारे,
तेथे आम्ही मुळापासून सुधारणा करणारे
आणि समाजाला उत्तम लाभ देणारे असे काम,
आणि समाजाला उत्तम लाभ देणारे असे काम
संघटित होऊन करू,
संघटित होऊन करू.
सर्व मांगल्यकारक परमेश्वरा,
सर्व मांगल्यकारक परमेश्वरा,
आमच्या जीवनात परमोच्च यश आम्ही मिळवू,
आमच्या जीवनात परमोच्च यश आम्ही मिळवू
असे होऊ दे,
असे होऊ दे.
तुझे मंगल आशीर्वाद,
तुझे मंगल आशीर्वाद
आम्हास नित्य लाभू देत,
आम्हास नित्य लाभू देत.
आमचा कण कण आणि क्षण क्षण,
आमचा कण कण आणि क्षण क्षण
तुझ्याच इच्छेने सार्थकी लागू दे,
तुझ्याच इच्छेने सार्थकी लागू दे.
यापुढे काही काळ औपचारिक शिक्षणात खंड पडणार आहे, तथापि अनुभव शिक्षण निरंतर चालू राहायला हवे याची जाणीव आपल्याला असू दे. आता आपण शिवमंत्र म्हणून उपासनेचा शेवट करूया. यानंतर 2 मिनिटे चिंतन असेल व 3 वेळा ओंकारापासून शिवमंत्र एकत्र होईल.
चिदानंद रूपी शिव मी शिव मी चिदानंद रूप शिवो हम शिवो
नमस्ते। एक दोन तीन।